93.5 Red FM.
Alare ala sangram ala.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार मिया है संग्राम इट्स अ फैंटास्टिक मंडे मॉर्निंग द 28th ऑफ मार्च 2016 आजचा शो रेकॉर्डेड है लाइव नहीं है मीत है काय है ना बँकांचं इयर एंडिंग वगैरे असतं ना सगळं हिसाब किताब सगळे बंद करायची पुस्तकं नवीन काय जमा कमी जास्त 19-20 काय ते सगळं बघायचं एकदा तपासून आणि एकदाचा काय जो असेल टॅक्स तो भरायचा का असलं काहीतरी असतं बाबा तसं आम्ही सुद्धा आमचं अकाउंटिंग करायचं ठरवलंय आपण बड 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 बोलतो रोज पण ते काय बोलतोय ते जमतंय का पुढे जाऊन आपल्याला काय बड 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 करायचीय याचा सगळा आढावा घ्यायला नको का आणि फायनान्शियल इयर 1 जानेवारी ते 31 डिसेंबरच्या ऐवजी फायनान्शियल इयर हे जरा जास्त प्रोफेशनल वाटतं म्हणून मी काय केलंय आज तुम्हाला 11 वाजेपर्यंत नॉनस्टॉप गेल्या काही दिवसात ज्या खूपच गमतीतल्या गमती गमती जमती झाल्या त्या तुम्हाला ऐकवणार आहे मी मला काही सांगायचं असेल तर इथे फोन करू नका facebook.com/rjsangramredfm या पेजवर मला भेटा आणि तिथे काय सांगायचं ते सांगा 93.5 रेड एफ एम बाज जाते रहो